की 3.5 वर रेड एफ एम वर 8:53 झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये ॲम मॉर्निंग नंबर वन मध्ये 8:03 ची वेळ झाली आहे. फार विचित्र घटना समोर आलेली आहे. अमरावती तालुक्यातल्या निमखेड इथल्या एका मद्यधुंद पित्यानं दारूच्या नशेत आपल्या 2.5 वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण केली. बापरे, आणि त्याला चुलीतल्या पेटल्या लाकडानं चटके सुद्धा दिले. काय जीव होतो आणि कसं काय करवतं लोकांकडून या सगळ्या गोष्टी. कठीण काटा येतो अंगावर, अक्षरशः काटा येतो. सांभाळा रे, स्वतःला सांभाळा, खरंच एखाद्या गोष्टी करू नका, अवघड आहे. बापरे. दुसरीकडे ज्येष्ठांच्या सेवेसाठी केंद्रानं एक नवीन धोरण पुढं ठेवण्याचं आता हाती घेतलेलं आहे. नवीन धोरणाचा उद्देश नेमका काय आहे तर आजारपणात ज्येष्ठांची नीट देखभाल व्हावी, मानसिक तसंच शारीरिक छळासह गुन्हेगारी कृत्यांना सामोरे जावे लागू नये, ह्यासाठी ह्या नवीन धोरणाचा प्रमुख उद्देश समोर ठेवण्यात येतो आहे. आणि ज्येष्ठांना उतार वयामध्ये सन्मानानं कोणत्याही आधाराशिवाय जगता यावं यासाठी मदत होणार आहे. 50% ज्येष्ठांना वार्धक्यात स्वकीयांकडून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते आपल्या देशामध्ये, हे समोर आलेलं आहे. आणि ह्याकरता ह्या गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत. आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट जी आपल्या सगळ्यांवर खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारी आहे तिच्याबद्दल थोडाच वेळात बोलणार आहोत आपण. थोडाच वेळात 4 ट्रॅक्स पण येतात. बाय द वे, एन्जॉय, बजाते राहो.